नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी गोंयच्या लोकांक गोंय मुक्ती दिसाची उर्बेभरीत परबी भेटयल्या. जिल्हा पंचायत वेंचणुके खातीरचो जाहीर प्रचार आज सकाळी 8 वरांचेर सोंपलो. मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवाची 7वी आवृत्ती घडून हाडली. गोवा मराठी अकादमी आणि रवींद्र भवन साखळी हांणी जोडपालवान जावपी सृजन संगम 2026 या युवा महोत्सवाची कार्यावळ जाहीर झाल्या. आता पुराय खबरो. मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी गोंयच्या लोकांक गोंय मुक्ती दिसाची उर्बेभरीत परबी भेटयल्या. मुख्यमंत्र्यान गोंय मुक्ती खातीर त्याग केल्ल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या उगडासाक आर्गां ओपून राज्य सरकार स्वातंत्र्य अभिमान आनी एकात्मतेची मुल्या सांबाळून दवरपाक कटिबद्ध आशिल्ल्याचें म्हळां. गोंय मुक्ती दीस हो फक्त स्वातंत्र्या खातीर केल्ला आमच्या इतिहासीक चळवळीच्या उगडासाचो दीस न्हय, जाल्यार गोंयान मानवी प्रयत्नाच्या मळार केल्ली उदरगत सलोखो आनी सांस्कृतीक दायजाचो उत्सव आसा. गोंयच्या प्रत्येक नागरिकान राज्याचो विकास आनी भरभराटी खातीर योगदान दिवन आपले दायज आनी परंपरा सांबाळून दवरपाचो उलो मुख्यमंत्र्यान मारला. गोंयच्या लोकांनी राज्याच्या शाश्वत विकासा खातीर योगदान दिवन गोंयाक स्वयंपूर्ण राज्य करपाच्या सरकाराच्या प्रयत्नांक हातभार लावपाचे आवाहन मुख्यमंत्र्यान केला. जिल्हा पंचायत वेंचणुके खातीरचो जाहीर प्रचार आज सकाळी 8 वरांचेर सोंपलो. जिल्हा पंचायतीच्या वट्ट 50 मतदारसंघा खातीर 20 डिसेंबराक 8,69,356 मतदार मतदान करतले. सोमारा 22 डिसेंबराक मतमेजणी जातली. उत्तर गोंयात मतदाना खातीर 658 जाल्यार दक्षीण गोंयात मतदाना खातीर 626 मतदान केंद्रां आसात. जाहीर प्रचार सोपिल्ल्यान वेंचणुकेतले उमेदवार आता व्यक्तिगत प्रचाराचेर भर दितले. उत्तर आनी दक्षीण गोंय जिल्हा पंचायत वेंचणुकेचो मतदान दीस म्हणून सरकारान 20 डिसेंबराक राज्यात भर पगारी सुटी जाहीर केल्या. विज्ञानाचो उपेग नव्या आधुनिक काळात उपरासपी प्रस्न सुटावे करपाक समाजातल्या गरजू घटकांक मजत आनी तांची उदरगत करपी नव्या एप व यंत्रणेच्या माध्यमातल्यान जावप गरजेचे आसा असे मत नामनेचे विज्ञानिक आणि भारतीय अणुऊर्जा आयोगाचे आदले अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर हांणी व्यक्त केला. हे जावपा खातीर देशातल्या नव्या पिळगे मदीं विज्ञानाची गोळी तयार जावन विज्ञान मळाची उदरगत जावप गरजेचे आसा असे मत तांणी उक्तायले. मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवाच्या 7व्या आवृत्तीच्या कार्यावळी वेळार ते मुखेल सोयरे म्हणून उलयताले.
3 थिंग्स दॅट वी नीड टू कीप इन माइंड. नंबर 1, देर हॅज टू बी व्हेरी हाय एक्सलन्स. द सेकंड आस्पेक्ट दॅट वी शुड बी एबल टू अंडरस्टँड द कोर प्रॉब्लेम्स इन फ्रंट ऑफ अवर कंट्री इंडिया अँड वी शुड बी एबल टू रिझॉल्व देम through application of science and technology. And the third, we should also recognize that while India is advancing, as country's economic progress, so does the disparity. And disparity is an element which causes instability over a period of time.
Anuya Motsavat, 19 namniche tatnya vitnyanik, 19 swatincher 2005che vidyarthyang vitnyanavishi nave saushodhan ani ghadamoli vishi margadarshan kartale ashi mahiti yavar mukhyamantri Dr. Pramod Sawant hani dili. Vitnyanavishi aakarshan ani ruchi tayar karun vitnyan malaveli navi pilgi ghadopak ho mahotsav mahatvachi bhumika sakarta ashe yavar mukhyamantri Dr. Pramod Sawant hani mhala.
Also commend the department of the science and technology and the waste management and along with all the partners of the institutions for organizing this mahotsav across the multiple venues and dedications of careful coordinations. Such initiatives will help us to ensure the scientific learning remaining accessible and engaging as the Manohar Parrikar Vigyan Mahotsav is continues to grow to bring the forth an important idea that science belongs to everyone. When the knowledge is shared openly, discussed freely, it shapes to important citizen.
यावर इस्रोचे आदले अध्यक्ष डॉ किरण कुमार हांचे इस्रो विषयी माहिती दिवपी उलोप झाले. त्यांच्या उपरांत अणुऊर्जा आयोगाच्या कामाविषयी माहिती दिवपी डॉ अनिल काकोडकर तसेच तंत्रगिन्यान नियंत्रणा आणि माकनाचा उपेग याविषयी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे सहप्राचार्य डॉ साई गौतम गोपालकृष्णन हांचे बीज भाषण झाले. ह्यावेळी डॉ साई गौतम गोपालकृष्णन हांकां अनुवर्साचो मनोहर पर्रीकर युवा संशोधक पुरस्कार मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं भेटयलो. ह्या कार्यावळीक राज्यांतल्या वेगवेगळी महाविद्यालय आनी शाळांचे विद्यार्थी हजर आशिल्ले. ही कार्यावळ गोंय माहिती आनी तंत्रगिन्यान तशेंच कोयर वेवस्थापन महामंडळाच्या जोडपालवान पणजे दनपावला हांगा राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या सभाघरांत घडून हाडिल्ली. उत्तर गोंय जिल्हो परिशद आनी दक्षीण गोंय जिल्हो परिशद हांचे खातीर मतदान आनी मतां मेजपाच्या दिसा 19, 20 आनी 22 डिसेंबराक नगरपालिका वाठार आनी पणजी नगरपालिका महामंडळ सोडून गोंय राज्यातल्या उत्तर गोंय जिल्हो परिशद आनी दक्षीण गोंय जिल्हो परिषदेच्या अधिकार क्षेत्रातल्या वाठारांनी सगळ्यो परवानो आशिल्ली स्वराची दुकानां बंद दवरची अशें राज्य सरकारान निर्देश दिल्या. पूण बार आनी रेस्टॉरंट म्हूण परवानो आशिल्ल्या आस्थापनांक फक्त जेवण दिवपा खातीर रेस्टॉरंट उक्ते दवरपाची परवानगी आसूं येता. पूण बार कावंटर बंद उरतलो आनी ह्या दिसांनी खंयच्याच प्रकारचो सोरो दिवचे ना. बार आनी रेस्टॉरंट म्हणून परवानो आशिल्ल्या आस्थापनाच्या मालकांनी दुकानांत सोरो दिवचो ना आनी रेस्टॉरंट फक्त जेवण दिवपा खातीर उक्ते आसा अशें स्पश्टपणान लायिल्ले बोर्ड लावचे अशे निर्देश आसा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वेल्यान आयकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी.
आकाशवाणी पणजी आता मुखाबिले खबरो. गोवा मराठी अकादमी आणि रवींद्र भवन साखळी आणि जोडपालवान जावपी सृजन संगम 2026 या युवा महोत्सवाची करावट जाहीर झाल्या. 5 जानेवारी दिसा जावपी या युवा महोत्सवात वांटेकार जावपाक उच्च माध्यमीक विद्यालयांनी आणि महाविद्यालयांनी आपले पंगड तयार दवरचे तसेच 20 डिसेंबर मेरेन नाव नोंदणी करची असे आवाहन गोवा मराठी अकादमीन केला. गीत, नृत्य, नाट्य, काव्य, वेशभूषा, रांगोळी, भीतीपत्रक अशा साबार कला प्रकारात वाटो घेऊन आपल्या शाळा महाविद्यालयांच्या प्राचार्यामार्फत गुगल फॉर्म भरचो असे या विषयीच्या खबरेत म्हणा. सृजन संगम महोत्सवाविषयी चढ माहिती खातीर गोवा मराठी अकादमीकडून संपर्क साधचो असे अध्यक्ष प्राध्यापक अनिल सामंत हांणी कळीत केला. 19 डिसेंबर सावन गोयचे राजभवन हे गोयचे लोकभवन म्हणून नामकरण जातले. देशातल्या राजभवनाचे असे नामकरण करतले. गोय मुक्ती दिसाच्या इतिहासिक प्रसंगा वेळार हे नामकरण जाता. लोकभवन म्हळ्यार लोकांचे घर जे पारदर्शकता, समावेशकता आणि गोयच्या नागरिकांच्या सेवेतल्या सरकारच्या स्थिर समर्पणाचे प्रतीक जावन असा. लोकभवन हे लोकसेवेच्या वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करता. या संस्थेविषयी प्रत्येक नागरिकाच्या मनात आपलेपणाची भावना असा. लोकभवन खरेपणान लोकांखातीर, लोकां बरोबर आणि लोकांच्या सेवेखातीर काम करता. गोय मुक्ती दिसाच्या आदल्या दिसा म्हळ्यार आयज गोयच्या राजभवनात रक्तदान शिबीर आयोजित केले. गोय वैजकीय महाविद्यालय, गोय विद्यापीठ, रक्तकेंद्र आणि भारतीय रेडक्रॉस सोसायटी हांच्या जोडपालवान हे शिबीर आयोजित केले. राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू हांणी स्वयंसेवी रक्तदात्यांकडेन संवाद साधलो आणि समाजा खातीर केल्ल्या निस्वार्थी सेवे खातीर तांकां परबी दिली. या शिबिरात वट्ट 82 युनिट रगत एकठ्या केले. गरजेवंत दुयेंतीक वेळार रगत मेळचे हे खातीर नेमान अशे रक्तदान शिबिरात घडून हाडप महत्वाचे आसा हाचेर राज्यपालांनी भर दिलो. तशेंच कार्यावळीच्या यशस्वी आयोजना खातीर सगळ्या आयोजक संस्थांची आणि संबंधितांची त्यांनी तोखणाय केली. 19 डिसेंबराक गोय मुक्ती दिसाच्या निमतान जावपी राज्य पांवड्या वेल्या मुक्ती दिसाच्या कार्यावळीत मुख्यमंत्री उजो पालोवपी दळ पदक विशिश्ट आणि शूर सेवे खातीर, मुख्यमंत्री पुलीस भांगरा पदक विशिश्ट सेवे खातीर आणि मुख्यमंत्री गृहरक्षक आणि नागरी संरक्षण पदक विशिश्ट सेवे खातीर भेटतले. विशिश्ट सेवे खातीर मुख्यमंत्री उजो पालोवपी सेवा पदक, पणजेचे स्टेशन उजो पालोवपी अधिकारी निलेश फर्नांडीस, उजो पालोवपी दळ फोंडेचे उजो पालोवपी अनिकेत अनंत आमोणकार आणि पणजेचे मुखेल उजो पालोवपी जंगा आर गोहर हांकां दितले. गोयच्या मुख्यमंत्र्यांचे शौर्य सेवे खातीर उजो पालोवपी सेवेचे पदक अविनाश गांवकार फोंडे हांकां दितले. तशेंच विशिश्ट सेवे खातीर मुख्यमंत्री पुलीस भांगरा पदक उप अधिक्षक सागर एकोस्कार आनी राजेश कुमार, बायल पुलीस निरीक्षक सुदिक्षा नायक, सहायक उपनिरीक्षक सुभाष मालवणकार, मुखेल हवालदार भालचंद्र सावंत आनी मेलविन डायस, पुलीस हवालदार अमरदीप चौधरी, होमगार्ड आनी नागरी संरक्षणाचे रामा कांबळी, बायलां होमगार्ड स्वयंसेवक विद्या तलवार, नागरी संरक्षण वॉर्डन रुपेश पवर्तक आणि ॲडव्होकेट हर्षनायक पणजे हांकां पुरस्कार फावो झाल्या. दक्षिण गोयातल्या बेतूल हांगा आशिल्ल्या ओएनजीसी प्रकल्पात उभारिल्ल्या एका तात्पुरत्या शिडीक उजो लागपाची घडणूक दनपारां घडली. मात उजो पालोवपी दळान हो उजो रोखडोच आटापा हाडिल्ल्यान कसलेंच व्हड लुकसाण जावंक ना अशी माहिती कुंकळेच्या उजो पालोवपी दळाच्या सुत्रान दिली. ओएनजीसी हांगा इंडिया एनर्जी वीक ह्या सुवाळ्याचे आयोजन जावपाचे आसा. ताच्या तयारी खातीर ही शीड उभारपाचे काम चालू आशिल्ले. हे शिडीक वेल्डिंग करतना उज्याचे किट उसळिल्ल्यान पीठ घेतलो अशी माहिती आसा. कला आणि संस्कृती संचालनालय, अस्तंत विभाग, सांस्कृतिक केंद्र उदयपूर आणि दर्या संगम कला अकादमी हांगा वर्सुकी राष्ट्रीय लोकमहोत्सव 2026 घडून हाडटले. लोकोत्सव महोत्सवा खातीर हस्तकला कारागीर, हस्तकला हातमाग, पारंपारीक अलंकार आदी उत्पादन मांडपाक इत्सूक गोयच्या कारागिरा कडच्यान अर्ज मागयल्या. बॅडमिंटनात भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या दादल्याच्या जोडटी जोडीचो आज इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मोहम्मद शोहिबुल फिक्री हांच्या आड खेळ जाता. पणजे वेळेच्या नोंद केल्याप्रमाण पणजेत कमाल तापमान 34.6 डिग्री सेल्सियस नोंद झाला तर किमान 20.6 डिग्री सेल्सियस नोंद झाला. आणि आता खबरो सोपवच्या पहिली परतून एक फावट काय मुखेल खबरो. मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी गोयच्या लोकांक गोय मुक्ती दिसाची उर्बेभरीत परबी भेटयली. जिल्हा पंचायत वेस्टगेट खदीरचा जाहीर प्रचार आज सकाळी 8 वरांचे सोपलो. मनोहर परिकार विज्ञान महोत्सवाची 7वी आवृत्ती घडून हाडली. गोवा मराठी अकादमी आणि रवींद्र भनसाकळी आणि जोडपालवान जावपी सृजन संगम 2026 ह्या युवा महोत्सवाची कार्यावळ जाहीर झाल्या. आणि इथल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशिक खबरो ऐकात फाल्यां सकाळच्या 7:25 वरांचेर. नमस्कार.